तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी गणेश आचार्य बोलतोय. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन मेरे और कलाकार श्रुती के साथ.
ऍक्शन.
मला असं वाटतं की आईने ना लाईफमध्ये खूप काही सॅक्रिफाईस केलेलं असतं आपल्यासाठी, म्हणून अशा परिस्थितीत सुद्धा यु नो तिने खंबीर राहून तुम्हाला सांभाळलं. तुम्हाला भाऊ बहीण आहे कोणी?
एकच बहीण आहे माझ्यापेक्षा मोठी आहे. तिने पहिला माझ्या पहिला तिने ग्रुप डान्स चालू केलेला. सरोज खानकडे ती ग्रुप डान्स करायची. तिने मला चिक्कार शिकवलं लाईफमध्ये आणि तिच्यानंतर मी डान्समध्ये जॉईन झालो.
सो मला सांगा की तुम्ही वडिलांसोबत प्रॅक्टिस सेशन्सला जायचात का? तुम्ही जे म्हणालात की ते शिकवायचे, ते स्वतः डान्स करायचे, तर तुम्ही तिकडे जाण्याच्या काही आठवणी सांगा ना.
खरं बोलू, माझे वडिलांचा डान्स क्लास चालायचा माझ्या बहिणीच्या नावाने कमलाक्ष आचार्य क्लासेस. मी पळायचो तिकडनं. मला डान्समध्ये जरा बी इंटरेस्ट नव्हता, म्हणजे होतं अंगामध्ये, पण मला ॲक्टर बनायचं होतं. मी लहानपणापासून लोकांची मिमिक्री करायचो, 5-6 वर्षापासून, म्हणजे हे राजेश खन्ना, जितेंद्र, मिथुन, हे आणि त्या संजय दत्त आणि हे लोक सगळे नवीन नवीन आलेले, त्यांची मिमिक्री. आणि मला हिरोज बनायचं होतं, पण कधी कधी वडील सायकलवरून घेऊन जायचे ना मला, तर ते पाठवून बोलायचे, अरे म्हणजे डान्स मास्टर बनना था गणेश, तर मड्रासी टोनमध्ये बोलायचे, मी क्या म्हणजे डान्स मास्टर बनना था मैं बन नहीं पाया. तर ते आज त्याच्यामध्ये एवढा पुढे आलो, ते बी केलं पूर्ण आणि मला ॲक्टिंग करायचं ते बी केलं मी. तर दोन्ही सपने पूर्ण केले, पण मोटिवेशन माझी बहीण, माझी आई, माझे वडील हेच सगळे होते.
पुराने घर में हमारा जो होता था वो छत गलता था कभी कभी. यू नो आई एम ऑल्सो स्मॉल टाउन गर्ल और ऐसी मिडिल क्लास फैमिली में मैं बड़ी हूँ, तो ऑब्वियसली आई नो दीज थिंग्स यू नो. तो कौन सी चीज़ आपके घर में आई तो आपको बड़ी खुशी हुई कि भाई आपको जैसे मतलब अमीर बनने वाली फीलिंग आई?
सबसे पहिली बात तो मी सांताक्रूज प्रभात कॉलनी मी राहिलो तिथे, आणि तिथे लाकडाचे घरे होते, तिथे सिमेंटचं विटाचं घरच नव्हतं. आपल्याला जायचं तर ते लांब जायचं आहे आणि ते कॉमन बाजूने डालडाच्या डब्यामध्ये लाईन लावायचे सगळे, आणि ते तो एक वेगळाच वावर. पण मी पहिल्यांदा भिडाव चालला की मी इकडे सिमेंटचं घर बनवीन. आणि मी असा एक मुलगा होतो प्रभात कॉलनीमध्ये ज्याने पहिल्यांदा तिथे घर बांधलं. नगर सेवकच्या पाटील धावून तिकडं, त्याच्यानंतर लोकांनी ते घर बनायला चालू केलं. मी तेव्हा होतो 16 इयर्स ओल्ड, बिकॉज मी स्टार्टेड अर्ली ना, 12 इयर्स आय स्टार्टेड अ ज्युनियर आर्टिस्ट, कारण की माझ्या आईचा त्रास मला बघायचा नव्हता. ती लाईन लावायची आणि पाणी आणि ते सगळं, तर जर्नी चिकार त्रासाची होती, पण आता त्याला आठवण करतो तो असं वाटतं चिकार गोडीची होती. तो गोडपणा, तो फेस्टिवल, चाळीमधला ते सगळं मिस झालंय.
एकत्र येऊन
सगळं सगळं होळीमध्ये, दिवाळीमध्ये, गुढीपाडवामध्ये लहान लहान गोष्टी होतात ना, ते सगळं मिस करतो आज मी तिथे. मी आज बी जातो, माझी मुलगी आहे सौंदर्या, तिला घेऊन जातो मी. माय वाईफ इज पंजाबी, शी फ्रॉम दिल्ली, तर त्यांना घेऊन जातो आणि ते घर दाखवतो मी. त्या चाळीतले लोक, ते चाळीतले लोक घेऊन मला तिथे माझ्या वडिलांची नावाने ओढायचे झालं, गोपी. म्हणून मी पिक्चरमध्ये माझं नाव ABCD गोपी ठेवलेलं आहे सगळं. तर त्या चाळीमध्ये, अरे गोपी कसं आहे, काय किती मम्मी कैसे, तर ते आणि एक माणूस नव्हता. चाळीमध्ये असे 5-6 घरं होती गुजराती याची, केम छे गणेश, शू खाए, जम्मू की नथी, मग एक भैयाने, अरे का कहतो गणेश भैया का आहे, तर हर कास्टची लोक येऊन बोलायची. ते प्रेम मी मिस करतो. आता आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, दरवाजा बंद, AC चालू आहे, त्याच्यामध्ये काम 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 काम, दॅट्स ऑल.
लहानपणी तुम्ही कोणते खेळ खेळायचा? कारण अशा ठिकाणी खेळ म्हणजे चिक्कार डेव्हलप होतात.
येस येस येस, आम्ही काही नाही खेळायचो. चाळीमध्ये क्रिकेट, गिल्ली दंडा, गोट्या, पतंग आणि सगळी वस्तू करायचो आम्ही. काय असं काही कुठली वस्तू नाही केली असं नाही, सगळा खेळ का. आणि त्याच्यामुळे आजचे खेळ मला चिक्कार इझी वाटतात.
मला सांगा तुमची कुठली कंप्लेन यु नो घेऊन आईकडे कोणी आलं होतं, किंवा एखादी खोडी जी तुम्ही खूप मोठी केली, शाळेत केली किंवा तिथे केली, असं काही आठवतंय?
नक्की, मला माहित आहे की मी शाळेमध्ये एकदमच मला लक्षच नव्हतं, माझं पूर्ण लक्ष मला असं काहीतरी करायचं. कारण तर माझ्या शाळेतली एक ठक्कर टीचर होती, ती माझ्या घरी आलेली आईकडे आणि बोलला, ह्याला मी काही करून शिकवणार, हा मुलगा हुशार आहे पण हा का पळतो. आणि ती ठक्कर माहीत ना मॅडम, आता ऐकते, आम्ही पोदार शाळेमध्ये शिकलो आहे, नंबर 1 स्कूल नाव पोदार, मराठी मीडियममध्ये शिकलो आहे. तर ती मला आठवते आणि माझ्या आईला त्या टीचरनी सांगितलेलं की हा मोठा माणूस बनणार, अँड दॅट्स ट्रू.
गणेश जी मला सांगा की तुमची शाळेच्या पण खूप आठवणी असतात, शाळेचे मित्र जे असतात ते खूप जीवलग मित्र असतात कारण तुम्हाला खरं खरं बघितलेलं असतं. तर टेल मी समथिंग अबाउट युअर स्कूल.
शिक्षणाबद्दल मी पोदार शाळेमध्ये एवढंच बोलेन की माझे मित्र आणि तिकडचा जो माहोल आहे, आज माझी मोठी मुलगी मोठी झाली ते पोदार शाळेमध्ये दिले त्यांच्या नंतर. पण मला आठवण की माझी आई 30 पैसे द्यायची मला माझ्या बहिणीला 30-30 पैसे. तर त्या पोदार शाळेमधून सांताक्रूज वेस्ट मधून सांताक्रूज ईस्ट मध्ये यायचे तर 30 पैसे आम्ही कसं खर्च करणार की आज 50 पैशामध्ये 6 पाणीपुरी भेटणार, आज 50 पैशामध्ये ते तर आम्ही दोघं कसं 3-3 खायचो आणि चेपूड. ती पूर्ण जी आठवण आहे शाळेची तिकडची असं वाटते कुठून काढू ते दिवस परत आणि तिथे जाऊ परत आणि तेच 50 पैशामध्ये मी पाणीपुरी खाऊ. आणि ती शाळा, ती शाळेमध्ये लाईन लावायचे, ते पीटीचे मधले रिसेस आणि म्हणजे एक एक वस्तू अशी आठवते ना. आता मी मला विचार करतो यार एक बार पोदार स्कूल आहे, म्हणजे पोदार शाळा एवढी चेंज झाली आहे.
पण आता शाळेमध्ये सुद्धा परफॉर्मन्सेस असायचे, मग तिथे तर तुम्ही एकदम हिरो ना, क्योंकि यार अभी डान्स तो आपके ऐसे खून में था.
नहीं नहीं जरा भी नहीं, जब तक मुझे समझ में आया मैंने स्कूल छोड़ दी थी. एट स्टैंडर्ड में स्कूल छोड़ दी थी, 12 इयर्स का था तब एट स्टैंडर्ड में, क्योंकि मेरे को मौका मिल गया था काम करने का. और मेरे सिस्टर ने 10th किया, मैंने 8th किया. और अभी यहाँ जो भी सीखा हूँ यहाँ सीखा हूँ इंडस्ट्री में, लेकिन उस वक्त तो मैंने छोड़ दिया क्योंकि मेरी माँ बहुत तकलीफ में थी. बिकॉज वचना में माझे वडील दारू अँड ड्रिंक यांचं त्याच्यामध्ये वारले, तर मला असं वाटलं की यार मेरे को मेरी माँ को खुश देखना आहे, त्याच्यामुळे मी शिक्षण सोडून दिलं, 8th सेंटरला सोडलं.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन कट इट.